गं गणपतये नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री समर्थाय नमः।
नमस्कार, वेलकम टू ऑडियो पोथी समर्थ बोध।
श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थाय नमः। प्रभु रामचंद्राय नमः। श्री हनुमते नमः। समर्थ रामदास स्वामी महाराजाय नमः। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। ओम श्री स्वामी समर्थ।
वेलकम टू चैप्टर 1 ऑफ समर्थ बोध सीजन 1।
शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे। वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवि वाल्मीका सारिखा मान्यैसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। कटी लंगोटी हे असे एक वस्त्र। दुजे अंबराचे असे दिव्य वस्त्र। शुका सारखे पूर्ण वैराग्य त्यांचे। जणू धूम्रवर्णी अशा शंकराचे। ओम श्री स्वामी समर्थ।
भगवान शंकराच्या कृपा प्रसादाने जन्मलेला व्यास पुत्र शुक हा वासना म्हणजे डिझायर्स जिंकूनच जन्माला आलेला। हे आजन्म ब्रह्मचारी असणारे शुकमुनी म्हणजे मूर्तिमंत वैराग्य, असटिसिझम पर्सोनिफाईड। प्रलोभन या शुकमुनीना टेम्प्ट करायला त्यांच्या समोर येऊन नाचायची, पण स्वतःच खजील होऊन स्वतःचीच लाज वाटून निराश होऊन तोंड लपवून पळून जायची। या शुकाचार्यांसारखे ज्यांचे वैराग्य ते समर्थ रामदास स्वामी आणि आपले स्वामी समर्थ हे आहेत या समर्थ बोधातून आपल्याला बोध करणारी दोन प्रमुख समर्थ, या दोन समर्थांनी या पवित्र भारत भूमीला त्यांच्या पदस्पर्शाने आणखीनच पावन केले. भूतलावरचा त्यांचा वावर म्हणजे जणू काही बोधामृताचे सिंचनच, स्प्रिंकलिंग ऑफ द नेक्टर ऑफ नॉलेज. यातूनच थोडस टिपून घेण्याचा, वेचण्याचा हा छोटासाच पण अतिशय प्रामाणिक प्रयत्न. या समर्थ बोधात एकूण 11 अध्याय आहेत आणि हा पहिला अध्याय आहे प्रस्तावनेचा. या पहिल्या इंट्रोडक्शनच्या चॅप्टरमध्ये आपण मुख्यतः तीन गोष्टी पाहणार आहोत. एक, या ऑडिओ पोथीतील कंटेंट्स काय आहेत, कशाबद्दल आहे ही पोथी. दोन, ही काढण्यामागचं प्रयोजन काय आहे, हेतू पर्पस काय आहे. आणि तीन, या समर्थ बोधातील जे दोन प्रमुख समर्थ, समर्थ रामदास स्वामी आणि आपले स्वामी समर्थ, जेव्हा देहात होते म्हणजे फिजिकल बॉडी मध्ये होते, त्या काळची परिस्थिती कशी सिमिलर होती आणि दोघांच्या कार्याचे स्वरूप कसे सारखेच होते हेही पाहणार आहोत. तर प्रथम आपण वळूया या ऑडिओ पोथीतील कंटेंट्स कडे. समर्थ बोध म्हणजे या दोन प्रमुख समर्थांनी आणि त्यांच्या समर्थ अशा शिष्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या केलेला उपदेश, दिलेली शिकवण. समर्थांचे गुणविशेष, त्यांचे कार्य, त्यांच्या लीला यांनी नटलाय हा समर्थ बोध. समर्थांची वचने, समर्थांचे भाष्य आणि समर्थांचेच बोल यांनी सजलाय हा समर्थ बोध. जो मनोबोध समर्थ रामदास स्वामीने सुमारे 350 वर्षापूर्वी अत्यंत सोप्या, सुलभ, सरळ पण रोखठोक आणि खणखणीत भाषेत मनाच्या श्लोकांच्या रूपाने मनाला केला, अगदी तसाच बोध परब्रह्म स्वामी समर्थाने सगुण रूपात वावरून केला 140 वर्षापूर्वी पर्यंत, म्हणजे 1878 पर्यंत. पण तो बोध त्यांनी कसा केला, कमीत कमी शब्दात, सूचक वाक्यात आणि नेमकं बोलण्यात, कधी एका दृष्टिक्षेपाने, कधी दृष्टांत देऊन, कधी नुसत्या स्पर्शाने, तर कधी जोडे हाणून आणि शेव्या घालून. अर्थात स्वामींच्या शिव्या म्हणजे जणू काही ओव्याच, दुष्टांना सन्मार्गावर आणणाऱ्या, पतितांना पावन करणाऱ्या आणि उपासकांच्या आयुष्याला जबरदस्त कलाटणी देणाऱ्या, दोघेही समर्थच, एक रामाच्या वरानी जन्मलेले, देवत्वाचा अंश असलेले, रामाशी अखंड अनुसंधान ठेवून जय जय रघुवीर समर्थ चा जयघोष करत स्वतःच समर्थ झालेले, तर दुसरे मूळताच समर्थ रामदासांचा जो प्राणप्रिय राम, तेच आपले स्वामी समर्थ. आपल्या वाटेला आलेले कर्म म्हणजे आपली ड्युटी, आपले विहित कर्म करता करता देवाची प्राप्ती, रामाची प्राप्ती कशी करून घ्यावी, आणि या नरदेहाचे, देवानी दिलेले आयुष्य याचे सार्थक कसे करावे, याची कळकळीची शिकवण, याचा बोध जो या दोन्ही समर्थांनी केला, तोच हा समर्थ बोध. राजा असो किंवा रंक, तरुण असो किंवा वयोवृद्ध, निरोगी असो किंवा व्याधीग्रस्त, कुठल्याही परिस्थितीत भक्तीची कास धरून भगवत प्राप्ती कशी करावी, हेच दोघांनी रिपीटेडली सांगितले, वारंवार शिकवले. समर्थ रामदासाने हा मनोबोध मनाला चुचकारून, त्याला सज्जन म्हणून, त्याचे लाड करून, तर कधी दटावून, भीती घालून, दरडावून मनाला केला. अगदी तशीच शिकवण त्याच पद्धतीने स्वामीनी मनुष्य जातीला आणि काही प्राण्यांना सुद्धा दिली, त्यांच्या चित्र विचित्र पण अर्थपूर्ण अशा असंख्य लीलेतून. दोघांची लोककल्याणाची तळमळ जबरदस्त, म्हणून दोघांनीही भारतभर भ्रमण केले. दोघांचा काळ वेगळा पण परिस्थिती तीच हो. रामदासांच्या वेळेस मुघलांच्या रूलमुळे लोक घाबरट निभळट झाले होते. सारा समाज आचार विचार भ्रष्ट आणि दिशाहीन झाला होता, अगतिक लाचार झाला होता. परधर्मीय जुलमी मुघलांच्या मर्जीत राहण्यासाठी त्यांच्या प्रमाणेच वागायचा प्रयत्न करत होता. एकीकडे नीतीधर्माचे आचरण लोप पावले होते, तर दुसरीकडे कर्मकांड, गुवाबाजी, नास्तिकपणाला ऊत आला होता. खरा धर्म व परमार्थ हरवल्याघात झाला होता. लोकांची ही दयनीय अवस्था पाहून रामदासांनी त्यांना प्रचंड आवडणारा असा एकांत, त्याचा त्याग केला आणि राम राज्य स्थापन करण्यासाठी, धर्म संस्थापनेसाठी ते समाजात मिसळले. हिंदवी स्वराज्य स्थापण्यासाठी, सनातन वैदिक धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी आपले सारे आयुष्य पणाला लावले. या कार्यासाठी त्यांनी एका नवीन संप्रदायाची स्थापना केली, ठिकठिकाणी मठांची उभारणी केली, आदर्श महंत म्हणजे मठाचे चीफ निर्माण केले, मठांजवळ तालमीचे आखाडे उघडले, व्यायामशाळा बांधल्या. कारण त्यावेळी समाजाला फिजिकल बळाची, शक्तीची प्रचंड गरज होती. याच कारणासाठी स्वतः एकनिष्ठ राम भक्त असून समर्थाने फक्त एकच रामाचे मंदिर चाफळला बांधले, पण कित्येक मारुती मंदिरांची स्थापना केली. भीमरूपी महारुद्र अशा बलशाली हनुमानाची उपासना करण्यास त्याने भीतीग्रस्त समाजाला अशा तऱ्हेने प्रवृत्त केले. लोकांची दयनीय अवस्था पाहून जसे रामदासांचे अंतकरण द्रवले आणि त्याने एकांताचा त्याग केला आणि अहोरात्र क्रियाशील राहून आपल्या उपासनेच्या सामर्थ्याच्या बळाने सारे राष्ट्र एकत्र आणले, संघटित केले, सामर्थ्यशील केले, अगदी तसेच दीन दयाळ स्वामी समर्थांनीही अलीकडे केले, आपल्या समाधीचे विसर्जन करू। श्री आनंद भारती महाराजांनी सांगितलेले आणि गोपाळराव विद्वांसांनी लिहिलेले जे अक्कलकोट स्वामींचे अत्यंत रसाळ ओवीबद्ध असे चरित्र आहे श्री गुरुलीलामृत, त्यात श्री दत्ताचे जे दुसरे अवतार मृणुसिंह सरस्वती जे कर्दळी वनात जाऊन समाधिस्त झाले, त्यांनी समाधी विसर्जन का केले ह्याचे यथोचित वर्णन आले आहे। ते वर्णन वाचून असे वाटते कि अरे रामदासांच्या वेळेचे वर्णन हे परत करतायत का, हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ म्हणतात ना। त्यावेळी समर्थ रामदासांनी अतिशय बिकट अशा परिस्थितीत जे लोकोद्धाराचे कार्य केले, अगदी तशाच अवघड अशा परिस्थितीत स्वामीने अलीकडे केले आणि दोघेही अजूनही करतायत। जे श्री आनंद भारती महाराजांनी वर्णन केले आहे ते आता आपण पाहूया। सद्गुरु समाधिस्त चिरकाल राहिले स्वस्त, यवन बल वाढले बहुत, स्वधर्म श्रद्धा मंदावली। सद्गुरु दुनसिंह सरस्वती खूप वर्ष समाधिस्त होते तेव्हा भारतात काय झाले, यवन बल वाढले बहुत, मुघलांचे बळ खूप वाढले आणि त्यामुळे स्वधर्म श्रद्धा मंदावली, स्वतःच्या धर्मावरची श्रद्धा कमी झाली, आयदर भीतीपोटी लाचारीपोटी किंवा परकीय मोगलांच्या इन्फ्लुएन्समुळे। धर्मभ्रष्ट जन बहुत, कनककांता इष्ट दैवत, भक्तिमार्ग दंभयुक्त, ऐसी स्थिती जाहली। पुष्कळ लोक धर्मभ्रष्ट झाले, धर्मभ्रष्ट झाले म्हणजे जे करू नये ते करू लागले, अपेयपान म्हणजे जे पिऊ नये ते पिऊ लागले, अभक्ष भक्षण म्हणजे जे खाऊ नये ते खाऊ लागले, थोडक्यात आचार विचार रसातळाला जायला लागले। कनक कांता इष्ट दैवत, कनक म्हणजे सोनी, कांता म्हणजे सुंदर स्त्री देखणी बाई, इष्ट म्हणजे आवडणारी गोष्ट, प्रिय अशी गोष्ट, थोडक्यात वेल्थ अँड विमेन बिकेम फेवरेट गॉड्स। आणि भक्ती मार्ग दंभयुक्त ऐसी स्थिती झाली, इथे दंभ म्हणजे रिलिजियस हिपोक्रसी, धार्मिकपणाचे नुसते सोन, खरी भक्ती लयाला गेली आणि दाखवायची सार शून्य एसेन्सलेस अशी भक्ती फोफावली, सोळ्या ओळ्याचे अवडंबर वाढले, कर्मकांडाचे प्रस्त वाढले, टिळे माळा सोंगा ढोंगाना ऊत आला, म्हणजे फोकस शिफ्टेड फ्रॉम रियल डिव्होशन खरी भक्ती श्रद्धा टू स्क्रूपलस अँड एक्झॅक्ट फॉलोइंग ऑफ राईट्स अँड रिच्युअल्स। हे आपण का करतोय, कशासाठी करतोय हे विसरून लोक फक्त मीनिंगलेस रिच्युअल्स मध्येच अडकून पडले। अनेक पंथ मते अनेक, कित्येक झाले पूर्ण नास्तिक, यवनानुकरण कित्येक करू लागले प्रेमाने, निरनिराळी मते, वेगवेगळे पंथ त्यावेळी निर्माण झाले होते. हा सगळा धर्माचा बाजार पाहून कित्येक जण पूर्ण नास्तिक झाले, तर कित्येक यवनानुकरण कित्येक करू लागले प्रेमाने, तर कित्येक जण मोघलांना एप करू लागले. बऱ्याच जणांच्या आचार विचारांवर, राहणीमानावर त्यांची खूप छाप पडली आणि त्यांची लाईफस्टाईल ते कॉपी करू लागले. कित्येक राहिले भाविक, तयासी भेटती साधू दांभिक, नीती धर्मोपदेशक तेही पर स्त्री लंपट. या सगळ्या हॉस्टाईल वातावरणात तरी कित्येक जणांनी देवाची भक्ती सोडली नाही, ते भाविक राहिले. पण काळ असा वाईट चालला होता की त्यांना दांभिक ढोंगी साधू बुवा भेटत होते. नीती धर्मोपदेशक, जे नीतीच्या चांगल्या कॅरेक्टरच्या गप्पा मारत होते, त्याचे गुणगान करत होते, धर्माबद्दल उपदेश करत होते, धर्माचरण धर्माप्रमाणे कसे आचरण करायचे, कसे वागायचे हे शिकवत होते, पण स्वतः तेही पर स्त्री लंपट, बाई दिसली की मागे पुढे घोटाळत होते. असा हा प्रलय काळ जवळ आला असता सद्गुरु दयावंत अंतर्ज्ञाने कळता मात, विसर्जोनी समाधी त्वरित कर्दली वन सोडती. अंतर्ज्ञानाने म्हणजे इंट्युशनने ही सगळी परिस्थिती जेव्हा सद्गुरूंना म्हणजे नृसिंह सरस्वतींना म्हणजेच आपल्या स्वामी समर्थांना कळली, तेव्हा लगेच समाधी विसर्जन करून त्यांनी कर्दळी वन सोडले आणि मनंतर स्वामी लोकउद्धारासाठी उत्तरपंथी लागले, नॉर्थच्या दिशेने मार्गस्थ झाले. तिथे बराच काळ कधी गुप्त राहून तर कधी वेगवेगळ्या ठिकाणी प्रकट होऊन तर कधी काही जागी थोडा काळ वास्तव्य करून स्वामी आपले धर्म कार्य करतच होते. नंतर तिथून निघून अनेक तीर्थक्षेत्रांना पुनर्जीवित करत फिरत फिरत लोक उद्धाराचे काम अविरत करत बऱ्याच वर्षांनी 1857 साली 1857 ला स्वामी समर्थ अक्कलकोटी आले.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज माऊली सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोटी अवतरले आमचे स्वामी भगवंत. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोटी अवतरले आमचे स्वामी कृपावंत. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोटी अवतरले आमचे स्वामी दयावंत. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोटी अवतरले आमचे स्वामी भगवंत. अक्कलकोटी अवतरले आमचे स्वामी भगवंत. अक्कलकोटी अवतरले आमचे स्वामी भगवंत. अक्कलकोटी सतले आमचे स्वामी भगवंत।
अक्कलकोट शिवपुरीचे परमपूज्य श्री गजानन महाराज जे स्वामी समर्थांचे पट्टशिष्य बाळप्पा यांच्या गुरु मंदिराच्या गादीवर गंगाधर महाराजांनंतर विराजमान होते, ते असं म्हणतात, स्वामी महाराज देश संचार करून अक्कलकोटला आले ते धर्म सिंहासन स्थापन करण्यासाठी। काळाच्या ओघात विविध पंथ उपपंथ व धर्म मते प्रस्थापित झाली, पण जो मूळ धर्म होता त्याचा जणू विसर पडला। स्वामी महाराजांनी त्या मूळ धर्माकडे लक्ष वेधणाऱ्या कार्याचा प्रारंभ करून दिला, ती धर्म सिंहासनाची स्थापना। गजानन महाराजांनी पुढे असेही म्हटले आहे की स्वामींच्या चमत्काराबद्दल चरित्रकारांनी लिहिले आहे, वास्तविक 40 माणसांच्या स्वयंपाकात 4,000 लोक जेवले यापेक्षा त्यांनी उज्ज्वल अशा विश्वव्यापी वैदिक धर्माकडे जे लोकांचे लक्ष वेधले त्या त्यांच्या धर्मचरित्रावर भर द्यायला हवा होता। स्वामींची अशी चरित्र आता उपलब्ध आहेत ज्याच्यात स्वामींनी जो बोध केलाय त्याला जास्त इम्पॉर्टन्स दिलं गेलंय। असे काही लिखाण करण्याची माझी कपॅसिटी नाही, कॅलिबर नाही, अधिकार तर नाहीच नाही। इंग्लिश मीडियम मध्ये शिक्षण झाल्यामुळे माझं मराठी देहगुजरी, इंग्लिश सोसो आणि संस्कृतचा तर मला गंधच नाही, पण असं सगळं असून मतीही मंद असून सोस प्रचंड आहे, स्वामींवर प्रेमही प्रचंड आहे। स्वामींच्या अवाढव्य अशा जगदुद्धाराच्या कार्यात खारीचा तरी वाटा उचलावा, स्वामींच्या कौतुकाची थाप पाठीवर मिळवावी आणि ती खून आयुष्यभर मिरवावी अशी वेडी आशा आहे। ज्या लोक कल्याणासाठी हे दोघे समर्थ कायम तत्पर आहेत आणि अखंड कार्यरत आहेत त्या त्यांच्या अचाट अशा कार्याला आपला किंचितसा तरी हातभार लागावा अशी प्रांजळ इच्छा आहे। म्हणून हा ऑडिओ पोथी प्रपंच। आजकालच्या पिढीला मनाचे श्लोक आणि स्वामींच्या लीला वाचण्याची ऐकण्याची गोडी लागावी म्हणून या पोथीत इंग्लिश शब्द पण वापरले आहेत, तुरळक इंग्लिश वाक्यही आली आहेत जेणेकरून ती समजण्यास सोपी जाईल आणि या विषयातील तरुणांची रुची त्यांचा इंटरेस्ट वाढेल। या समर्थ बोधात गजानन महाराजांच्या इच्छेनुसार स्वामींनी केलेल्या चमत्कारांवर अजिबात भर दिला गेलेला नाहीये, ते एम्फसाइज केले गेलेले नाहीयेत, ऐकायला मिळेल तो फक्त स्वामींनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या केलेला बोध। रेलेव्हंट असा मनाचा श्लोक आणि त्याला पॅरलल अशी स्वामी लीलेतील शिकवण प्राइमरली आपण या पोथीत बघणार आहोत। या ऑडिओ पोथी थ्रू जी काही माहिती ब्रॉडकास्ट केली जाईल ती अगदी ऑथेंटिक सोर्सेस मधूनच घेतली आहे। असं जरी असलं तरी ऐकताना कोणाला काही चुका आढळून आल्या तर प्लीज ब्रिंग इट टू आवर नोटिस, त्या नक्कीच रेक्टिफाय केल्या जातील। एवढं बोलून मी हा समर्थ बोधाचा इंट्रोडक्शनचा पहिला चॅप्टर संपवते, पण जाता जाता माझं मनोगत शेअर करू. कर्ता कर्विता तो स्वामी रायाच आहे, हे कार्य तो पूर्णत्वास नेईल हा दृढ विश्वास आहे. हा समर्थ बोध प्रत्येक समर्थ भक्तापर्यंत पोचावा ही मनी आस आहे. बोधाचे चिंतन मनन करून सर्वांचा प्रपंच आणि परमार्थ सुखकर व्हावा, समर्था एवढीच तुला प्रार्थना आहे. अध्याय पहिला समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ, जय जय.